आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आनी तामिळनाडूक भेट दितले. बिहारांत एनडीएचे नव्यान वेंचून आयिल्ले आमदार आज आपलो फुडारी वेंचून काडटले. रानवटी जनावरांच्या हल्ल्यांक लागून जावपी पिकाच्या लुकसाणीचो आसपाव आतां प्रधानमंत्री फसल बिमा येवजणे खाला जातलो. क्रिकेटांत रायझिंग स्टार आशिया कप सर्तींत भारत ए पंगडान काल राती ओमानाक 6 विकेटींनी हारोवन सेमीफायनलींत पावल घाले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आनी तामिळनाडूक भेट दितले. आंध्र प्रदेश भेटी वेळार मोदी भगवान श्री सत्यसाई बाबा हांच्या पवित्र मंदीर आनी महासमाधीक भेट दितले आनी तांकां आदरांजली अर्पण करतले. भगवान श्री सत्यसाई बाबा हांच्या शताब्दी समारंभांतूय ते सहभागी जातले. ह्या वेळार ते भगवान श्री सत्यसाई बाबा हांचे जीवन शिकवण आनी चिरंतन वारसो हांचो सन्मान करपी एक स्मारक नाणे आनी तिकीटांचो संच प्रकाशीत करतले. तशेंच कार्यावळी वेळार ते उपस्थितांक उद्देशून उलोवप करतले. उपरांत प्रधानमंत्री तामिळनाडूंतल्या कोयंबतूर शारांत वतले आनी दक्षीण भारत सैमीक शेती शिखर सभेचें उक्तावण करतले. ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री मोदी देशभरांतल्या 9 कोटी शेतकारांक आधार दिवपा खातीर 18,000 कोटी रुपया मायज रकमेच्या पीएम किसानाचो 21वो हप्तो जारी करतले. प्रधानमंत्री ह्या वेळार उपस्थितांक उद्देशून उलोवप करतले. आयच्यान कॉमेस जावपी दक्षीण भारत सैमीक शेती शिखर परिशद तामिळनाडू सैमीक शेती भागधारक मंच शाश्वत पर्यावरणपूर्वक आनी रसायनमुक्त शेती पद्दतींक प्रोत्साहन दिवपा हेतान घडोवन हाडटा. 3 दिसांच्या ह्या कार्यावळींत भारताच्या शेती फुडारा खातीर एक कार्यक्षम हवामान स्मार्ट आनी अर्थीक नदरेन शाश्वत मॉडेल म्हण नैसर्गीक आनी पुनरुत्पादक शेती कडेन वळपाक गती दिवपाचे लक्ष केंद्रीत केला. बिहारांत एनडीएचे नव्यान वेंचून आयिल्ले आमदार आज पाटणांत बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटले. भाजप जनता दल युनायटेड लोक जनशक्ती पार्टी रामविलास हिंदुस्थानी आवाम मोर्चा आनी राष्ट्रीय लोक मोर्चा ह्या 5 एनडीए पक्षांचे सगळे नवनिर्वाचीत आमदार बसकेक हाजीर रावन युतीचो फुडारी वेंचून काडटले. मुखेलमंत्री नितीश कुमार हांची एनडीए विधीमंडळ पक्षाचे फुडारी निवड जावपाची आस्त आसा. ते आज सरकार स्थापनेचो दावो करूंक शकतात. एनडीए विधीमंडळ पक्षाचे फुडारी वेंचून आयले उपरांत नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हांकां आपलो राजिनामो सादर करतले. तशेंच आज सकाळीं भाजप आनी जेडीयू विधीमंडळ पक्षांच्यो वेगवेगळ्यो बसका जातल्यो. भाजपची बसका पाटणाच्या राज्य मुख्यालयांत पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या फुडारपणा खाला जातली. मजगतीं पाटणाच्या इतिहासीक गांधी मैदानाचेर जावपा आशिल्ल्या मुखेलमंत्र्यांच्या सोपुतविधी सुवाळ्याची तयारी पुराय नेटान सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एनडीए शासित राज्यांचे मुखेलमंत्री आनी जायते अतिथी ह्या सुवाळ्याक हाजीर आसतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल नवी दिल्लीन येता त्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 संबंधी उत्पादन क्षेत्रांतल्या तज्ञ आनी फुडाऱ्यां कडेन 6व्या अर्थसंकल्पपूर्व सल्ला मसलत बसकेची येजमानकी चलयली. सल्ला मसलती वेळार येता त्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात म्हत्वाचे धोरणात्मक पैलू, अर्थीक सुदारणा, नवनिर्माण आधारित उदरगत, गुंतवणूक संबंधित आव्हानां आनी संद हांचे विशीं व्यापक आनी अर्थपूर्ण चर्चा जाली अशें ह्या बसकेक हाजीर आशिल्ले अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हांणी सोशल मिडिया पोस्टान म्हळां. तशेंच हो संवाद अत्यंत उपेगी आनी सशक्त समावेशक आनी उदरगतीचेर आधारीत अर्थसंकल्प तयार करपाच्या दिकेन मार्गदर्शक थारलो अशें तांणी सांगले. भारत अमेरिका भागीदारी घटमूट, स्थिर आनी धोरणात्मक आनी आर्थिक क्षेत्रांनी विस्तारत आसा अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी काल सांगले. काल नवी दिल्लीन इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सांत उलयतना मंत्र्यांनी द्विपक्षीय संबंधाविशीं हुस्को करपाचें कारण ना अशें स्पश्ट केलें आनी दोनूय देशांमदली आमिजात लोकशाय विविधताय आनी सामायिक विकासात्मक दृश्टीकोनाच्या घट्ट स्तंभांचेर उबी आसा हाचो पुनरुच्चार केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
उदकाची उपलब्धताय आनी सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर सगळ्यांनी एकठांय येवन काम करपाचें आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केलां. हवामान बदलाचो आज जलचक्राचेर परिणाम जावपाक लागला अशें तांणी सांगलें. राष्ट्रपती मुर्मू हांणी काल नवी दिल्लीन 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 आनी पयलो जल संचय जनभागीदारी पुरस्कार भेटयले. त्या वेळार त्यो उलयताल्यो.
सक्षम उपयोग एक बेसिक अनिवार्यता है. हमारे देश के लिए जल का सक्षम उपयोग और भी अधिक आवश्यक है, क्योंकि हमारे देश की जनसंख्या की दृष्टि से हमारे जल संसाधन बहुत सीमित है. ऐसे स्थिति में सरकार और जनता को मिलकर वाटर अवेलेबिलिटी और वाटर सिक्योरिटी के लिए निरंतर प्रयासरत रहना चाहिए.
रानवटी जनावरांच्या हल्ल्याक लागून जावपी पिकाचे नुकसान आणि भात पीक उदका पोना वचून जावपी लुकसान हाचो आसपाव आता प्रधानमंत्री फसल बिमा येवजणे खाला जातलो. सुधारित कार्यप्रणाली खाला रानवटी जनावरांच्या हल्ल्याक लागून जावपी पीक लुकसानाक आता स्थानिक धोको या श्रेणीत 5व्या अतिरिक्त विमा कवचा अंतर्गत मान्यताय दितली, जाल्यार भात पीक उदका पोना वचून जावपी लुकसान हाचो थळाव्या संकश्टा खाला परतून आसपाव केला अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगलां. मंत्रालयान म्हळां राज्यां पिकाच्या नुकसानाक जापसालदार आशिल्ल्या रानवटी जनावरांची वळेरी सूचीत करतली, तशेंच ह्या आदींच्या आंकडेवारीच्या आधाराचेर अशा प्रकारच्या लुकसानीचो सगळ्यांत चड धोको आशिल्ले जिल्हे वा विमा केंद्रीय राज्यां अधिसूचीत करतली. शेतकारांनी जिओटेक केल्ले फोटो अपलोड करून पीक विमो एप वरवीं 72 वरां भितर लुकसानाची माहिती दिवची पडटली अशें तातूंत म्हळां. 2026 खरीप हंगामा सावन हो निर्णय सुरू जातलो. साबार वर्सा सावन देशभरांतल्या शेतकारांक हत्ती, रानडुकोर, नीलगाय, हरण, माकोड ह्या सारख्या रानवटी जनावरांच्या हल्ल्यांक लागून पिकाचें वाडटें लुकसाण जालां. आतां मेरेन अशें लुकसाणाचो पिकाच्या विम्या खाल्या आसपाव नाशिल्ल्यान चड करून भरपाय मेळनाशिल्ली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल कंटेनरांतल्या बल्क शिमिटाच्या शुल्काचें सुसूत्रीकरण आनी बल्क शिमीट टर्मिनल्सां खातीर धोरण जाहीर केलें. हें धोरण शिमीट वाहतूक खातीरच्या रेल्वे सुदारणाचो एक भाग आसा. नवी दिल्लीन धोरणाचें अनावरण करतना वैष्णव हांणी हो खीण परिवर्तनकारी आशिल्ल्याचें म्हळें. तांणी सांगलें ह्या सुदारणांक लागून मध्यम आनी गरीब फामिलींक आपले सपनांतलें घर बांदतना सिमिटाचो खर्च उणो जातलो. नव्या धोरण प्रमाण अंतर आनी वजनाचे स्लॅब काडून उडयल्या. व्हड प्रमाणांत सिमिटाची वाहतूक करपी खातीर टँक कंटेनर पुरायपणान प्रदुशण मुक्त लॉजिस्टिक्स उपाय थारतले अशें वैष्णव हांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान आज अंदमान आनी निकोबार जुव्यांचे लक्षद्वीप तामिळनाडू पुडुचेरीन करायकलान कांय सुवातींनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आज आंध्र प्रदेश केरला माहे आनी लक्षद्वीपांत कांय सुवातींनी गडगड आनी जोगला मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 20 तारखे मेरेन मध्य महाराष्ट्र आनी मध्य प्रदेशांत कुडकुड्याचे शी पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. क्रिकेटान काल कतारांतल्या दोहा हांगाच्या वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमान जाल्ल्या निमाण्या गट बी मॅचीन भारत ए पंगडान काल राती ओमानाक 6 विकेटींनी हारोवन क्रिकेटान रायझिंग स्टार आशिया कप सर्तीच्या सेमीफायनलींत प्रवेश केलो. पयली गोलंदाजी करपाचो निर्णय घेत भारतीय पंगडान ओमानाक 20 षटकांत 7-5, 135 धावण्याचेर आडायले. ताका जाप दितना भारत ए पंगडान 17.5 षटकांत 4-138 धावण्यो करून लक्ष पुराय केले. गोंयांत हडफड्या सुरू आशिल्ल्या फिडे संवसारीक कप 2025 सर्तीन काल उपांत्यपूर्व फेरयेन भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसीन वे ई आर्टचो आपलो दुसरो क्लासीक खेळ बादाबाद दवरपाक यश मेळयले. उपांत्यपर्य फेरयेंतल्या पयलो क्लासीक खेळ बादाबाद दवरल्या उपरांत दोनूय खेळगड्यां मदलो सेगीत दुसरो खेळ लेगीत बादाबाद जालो. आता आज टायब्रेकरान ह्या दोगां मदलो जैतिवंत खेळगडो निश्चित जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आनी तामिळनाडूक भेट दितले. बिहारान एनडीएचे नव्यान वेचून आयिल्ले आमदार आज आपलो फुडारी वेचून काडटले. रानवटी जनावरांच्या हल्ल्यांक लागून जावपी पिकाचे लुकसाणेचो आसपाव आता प्रधानमंत्री फसल बिमा येवजणे खाला जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.